2 शमुएल अध्याय 13। यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम याची एक सुंदर बहीण होती, तिचे नाव तामार। दाविदाचा पुत्र अम्मोन हा तिजवर मोहित झाला। अम्मोन आपली बहीण तामार हिच्यामुळे इतका बेचैन झाला की तो आजारी पडला। ती कुमारी होती म्हणून तिजशी कमी जास्त करणे अम्मोनास दुष्कर होते। अम्मोनाचा योनादाब नावाचा एक मित्र होता, तो दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र। तो मोठा चतुर होता। अम्मोनास म्हणाला, राजकुमारा, तू दिवसानुदिवस असा क्षीण का होत चालला आहेस? मला नाही का सांगत? अम्मोनाने त्यास उत्तर दिले, माझा बंधू अबशालोम याची बहीण तामार हिच्यावर माझे मन बसले आहे। योनादाब त्यास म्हणाला, तू आपल्या पलंगावर निजून आजाऱ्याचे मीश कर व तुझा बाप तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्यास सांग, कसेही करून माझी बहीण तामार हिने येऊन मला अन्न चारावे। तिने ते अन्न माझ्या देखत तयार करावे म्हणजे मी ते प्रत्यक्ष पाहून तिच्या हातून खाईन। मग अम्मोनाने अंथरुणावर पडून आजाऱ्याचे मीश केले। राजा त्याच्या समाचारास गेला तेव्हा अम्मोन राजास म्हणाला, एवढे करा, माझी बहीण तामार हिने मजकडे येऊन 2 पोळ्या माझ्या देखत तयार कराव्या म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन। दाविदाने अंतर्गृहात तामारेला सांगून पाठवले की तुझा भाऊ अम्मोन याच्या घरी जा व त्याच्यासाठी अन्न तयार कर। तामार आपला भाऊ अम्मोन याच्या घरी गेली। तो अंथरुणास खिळला होता। तिने पीठ घेऊन मळले व त्याच्या देखत पोळ्या करून भाजल्या। तिने त्याच्यापुढे ताट ठेवून त्यात त्या घातल्या, पण तो त्या काही केल्या खाईना। अम्मोन म्हणाला, माझ्या जवळच्या सर्व लोकास बाहेर घालवा। तेव्हा सर्व लोक तेथून निघून गेले। मग अम्मोन तामारेस म्हणाला, जेवण माझ्या खोलीत घेऊन ये म्हणजे मी तुझ्या हातून खाईन। त्यावरून तामार आपण केलेल्या पोळ्या आपला भाऊ अम्मोन याच्याकडे खोलीत घेऊन गेली। त्या पोळ्या त्याने खाव्या म्हणून त्याचपाशी ती घेऊन गेली। तेव्हा त्याने तिला धरून म्हटले, माझ्या भगिनी, येऊन माझ्यापाशी निज। ती म्हणाली, माझ्या बंधो, छे, माझ्यावर बलात्कार करू नको। इस्रायलात असले कर्म करू नये, असे दुष्कृत्य करू नको। माझी बेअब्रू झाल्यास ती मी कोठे लपू व तुझी तर इस्रायलातल्या मूर्खात गणना होईल। यास्तव राजाशी बोलणे लाव म्हणजे तो मला तुला देण्याचे नाही म्हणणार नाही। पण तो काही केल्या तिचे ऐकेना व तो तिच्यापेक्षा बळकट असल्यामुळे त्याने तिजवर बलात्कार करून तिला भ्रष्ट केले। मग अम्मोनास तिचा अत्यंत तिरस्कार वाटला, तो एवढा की त्याची तिजवर प्रीती होती तिच्याहून हा तिरस्कार अधिक होता। मग अम्मोन तिला म्हणाला, उठून चालती हो। ती म्हणाली, असे करू नको, तू मजशी दुष्कर्म केले त्याहून मला घालवून देणे हा गुन्हा मोठा आहे। पण तो तिचे ऐकेना। त्याने त्याच्या खिजमतीतल्या एका चाकरास बोलावून सांगितले, या स्त्रीस मजपासून बाहेर घालीव व हिच्या मागून दरवाजास खीळ घाल। ती त्यावेळी पायघोळ झगा ल्याली होती। राजकन्या कुमारी असता असे झगे घालीत असत। अम्मोनाच्या चाकराने तिला बाहेर घालवून दरवाजास खीळ घातली। तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकिला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली। तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, माझ्या भगिनी, तुझा भाऊ अम्मोन हा तुझ्यापाशी गेला ना? तर गप्प बैस, तो तुझा भाऊ आहे, तू या गोष्टीचा खेद करू नको। तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम याच्या घरी उदास होऊन राहिली। या सर्व गोष्टी दाविद राजाच्या कानी आल्या तेव्हा त्यास फार क्रोध आला। अबशालोम अम्मोनास बरे वाईट काही बोलला नाही। अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याशी वैर धरले। पुरी 2 वर्षे गेल्यावर एफ्राईमानजीक बाल हसोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कात्रविली। त्यासमयी सर्व राजकुमारास आमंत्रण केले। तो राजापाशी जाऊन म्हणाला, माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्यांच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे। राजा अबशालोमास म्हणाला, माझ्या पुत्रा, नाही, आम्ही सर्वांनी येणे बरे नाही, आमचा भार तुझवर पडू नये। त्याने फार आग्रह केला तरी तो गेला नाही, पण त्याने त्यास आशीर्वाद दिला। मग अबशालोम म्हणाला, आपण येत नाही तर माझा भाऊ अम्मोन याला तरी आमच्याबरोबर येऊ द्या। राजाने त्यास विचारले, त्याने तुझबरोबर काय यावे? अबशालोमाने त्यास एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारास त्याचबरोबर जाऊ दिले. अबशालोमाने आपल्या सर्वसेवकास अशी ताकीद देऊन ठेवली की सावध रहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हास इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्यास ठार करा. काही भिऊ नका, मी तुम्हास हुकूम करीतो आहे ना. हिम्मत धरा, शौर्य दाखवा. अबशालोमाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या चाकरांनी अम्नोनाचे केले. तेव्हा सर्व राजकुमार उठून आपापल्या खेचरांवर बसून पळून गेले. ते वाट चालत असता दाविदास अशी खबर आली की अबशालोमाने सर्व राजकुमार मारून टाकिले, त्यातला एकही उरला नाही. हे ऐकून दाविदाने उठून आपली वस्त्रे फाडिली व जमिनीवर अंग टाकिले. त्याचे सर्व सेवकही आपली वस्त्रे फाडून त्याचपाशी उभे राहिले. तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र योनादाब म्हणाला, माझे स्वामी, सर्व राजपुत्र मरण पावले अशी कल्पना महाराजांनी मनात आणू नये. केवळ अम्नोनाचा वध झाला आहे, कारण ज्या दिवशी त्याने अबशालोमाची बहीण तामार भ्रष्ट केली त्या दिवशी त्याच्या संकल्पाने ही गोष्ट निश्चित झाली होती. तर आता अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका, कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे. इकडे अबशालोमाने पलायन केले. पहाऱ्यावर असलेल्या तरुण पुरुषाने वर दृष्टी करून पाहिले तो मागल्या बाजूस पहाडाच्या वाटेने पुष्कळ लोक येत आहेत असे त्यास दिसले. तेव्हा योनादाब राजास म्हणाला, पहा, राजकुमार येत आहेत. आपल्या दासाने सांगितले तेच खरे. त्याचे बोलणे संपते न संपते तो राजकुमार आले व हेल काढून रडू लागले. तेव्हा राजाही आपल्या सेवकांसह मोठ्याने रडू लागला. अबशालोम पळून गशुराचा राजा तल्मय बिन अम्मीहूर याच्याकडे गेला. दाविद आपल्या पुत्रासाठी नित्य विलाप करीत राहिला. अबशालोम पळून गशुरास गेला. तेथे तो 3 वर्षे राहिला. अबशालोमास भेटण्याविषयी दाविद राजा फार आतुर झाला, कारण अम्नोन मरून बरेच दिवस झाल्यामुळे त्याचे चित्त शांत झाले होते.